नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आदिवासी समाजाक तांच्या सैमीक जिणे पद्दतींतल्यान मेळिल्ल्या गिन्यानाची गिरेस्तकाय आसा अशें IIT भिलईच्या दिक्षांत सुवाळ्यांत सांगलें. आदिवासी लोकांच्या सैमीक जिणे पद्दतींतल्यान देशाचे टिकाऊ उदरगतीक म्हत्वाचें योगदान मेळटा. देशाचे उदरगत प्रक्रियेत आदिवासी लोकांचो सक्रीय वांटो आसप गरजेचें आसा अशें तांणी सांगलें. छत्तीसगडची भूंय आदिवासी परंपरा आणि संस्कृतायेन गिरेस्त आसा. आदिवासी लोक सैमाक बारीकसाणेन समजून घेतात आणि शेकड्यांनी वर्सां सावन ते पर्यावरणाकडेन जुळोवन रावतात. ह्या वेळार राष्ट्रपती मुर्मू हांणी 7 विद्यार्थ्यांक भांगरा पदक भेटयले. छत्तीसगडाचे राज्यपाल रमेन डेका आणि मुख्यमंत्री विष्णुदेव साय ह्या वेळार हजर आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या कार्यावळीचो हो 115 भाग आसतलो. आकाशवाणी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर आनी AIR न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एअर ॲपाचेर ही कार्यावळ प्रसारीत जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचें थेट प्रसारण जातलें. हिंदी प्रसारणा उपरांत रोकडीच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमारा 28 ऑक्टोबराक गुजराताक भेट दितले. हे भेटी वेळार ते साबार उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले, जाल्यार कांय प्रकल्पांचो बुनयादी फातर बसयतले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी भारताच्या वसुधैव कुटुंबकम ह्या सांस्कृतीक तत्वगिन्यानाचेर भर दिलो. आयज बंगळुरूंत श्री भारती तीर्थस्वामीच्या संन्यास सुवर्ण महोत्सवा निमतान जाल्ल्या कार्यावळीत ते उलयताले. भारत सदांच नम्रताय, अहिंसा आणि जाणटे आणि शिक्षकांचो आधार हाका मोल दिता म्हूण सनातन धर्म हो समावेशीपणाचे प्रतीक आसा अशें ताणी सांगले. ह्या कार्यावळीक केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, व्ही सोमन्ना आणि कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी शिवकुमार हाजीर आशिल्ले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी संवसारीक बँकेक डिजिटल समावेश आणि टिकाऊ उर्जा क्षेत्रातल्या जागतिक परिवर्तनकारी अणभवातल्यान फायदो घेऊन नवनिर्माणा खातीर द्विपक्षीय आदान प्रदान करपाचो उलो मारलो. वॉशिंग्टनांत जाल्ल्या संवसारीक बँकेच्या वर्सुकी बसकेंत त्यो उलयताल्यो. केंद्रीय घरमंत्री अमित शहा फाल्यां अस्तंत बंगालांतल्या पेट्रापॉल बंदराचेर प्रवासी टर्मिनल इमारत आनी मैत्री गेटीचें उक्तावण करतले. घर मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दक्षिण आशियातल्या सगळ्या देशांकडेन संस्कृतीक आनी व्यापारी संबंध मुखार व्हरपा खातीर भारताच्या बंदर प्राधिकरणाक नवी गती आनी दिका दिल्या. पेट्रापॉल हे दक्षिण आशियातले सगळ्यात व्हडले बंदर. भारत आणि बांगलादेश मधलो वट्ट 70% व्यापार ह्या बंदरावरवी जाता. अंतरिक्ष तंत्रज्ञान लोकांखातीर सोपे जावपाक लागला आणि ताचे ॲप्लिकेशन डोमेन सतत वाढत असा असे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष डॉ एस सोमनाथ हांणी सांगले. IIT दिल्लीत झाल्या एका कार्यावळीत ते उलयताले. अर्थव्यवस्था, रोजगार क्षमताय आणि रोजगार निर्मितीचेर अंतराळ तंत्रज्ञानाचो परिणाम वाढत असल्या कारणान सरकारान हालीच्या काळात अंतराळ क्षेत्रात चढ खाजगी गुंतवणूक आणि खाजगी सहभागा खातीर फुडाकार घेतला. केंद्रीय घर आणि शारी व्यवहार राज्यमंत्री मनोहर लाल हांणी आयज चेन्नईत तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन वांगडा चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाचो नियाळ घेतलो. सक्तवसुली संचालनालयान देशात वेगवेगळ्या शारांनी जावपी संगीत कार्यावळीची बेकायदेशीरपणान तिकीट विक्री संबंधी 13 सुवातींनी धाडी घातल्या. बनावट तिकीटांची बेकायदेशीर विक्री आणि कृत्रिम रितीन तिकीटांचे दर वाढवा संदर्भात ईडीन ही धाड घाली. ह्या कारवायेत वापरिल्ले मोबायल, लॅपटॉप आणि सीम कार्डासयत जायती गुन्यांवकारी सामान ईडीन जप्त केलें. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळान कॉर्पोरेट करदात्यां खातीर वर्ष 2024-25 खातीरचे आयकर रिटर्न भरपाची मुजत 15 नोव्हेंबर मेरेन वाढयल्या. स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रू सांजेज फाल्यां सावन 29 ऑक्टोबर मेरेन भारताक अधिकृत भेट दितले. तांची ही पहिलीच भेट आसा अशें विदेश मंत्रालयान म्हटला. दाना चक्रीवादळाक लागून ओडिसाच्या दर्यादेगेवेल्या जिल्ह्यांनी झाडां आणि वीज खांबे उमटून पडल्यात. तशेंच हजारांनी हेक्टर भाताच्या पिकाचे लुकसाण जाला. चक्रीवादळाचो परिणाम झाल्या वाठारांनी पुनर्वसनाचें काम चालू आसा. NDRF आणि SDRFचे पंगड मजती खातीर वावुरतात. हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण हे चक्रीवादळ आता दुबळे जावन उण्या दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत झाला. ह्या चक्रीवादळाक लागून राज्यातल्या जायत्या वाठारांनी पावस चालूच उरपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.